शिवमहिम्नः स्तोत्रम् श्रीगणेशाय नमः पुष्पदन्त उवाच
Jagat Nivana
कृते सत्वोद्रित्को मृडाय नमो नमः प्रमहसि पदे निस्त्रैगुण्ये शिवाय नमो नमः कृशपरिणति चेतं क्लेशवश्यं क्वचेदं वचितव गुण सीमो लंघिनी शश्वदद्धि इति चकित ममंदिम कृत्या भक्ति राधा वरद चरण योत्से वाक्य पुष्पोपहारम असित गिरिम समम स्यात् कज्जलम सिंधु पात्रे सुरतरुवर शाखा लेखिनी पत्र मुर्वी लिखति यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं तदपि तव गुणानामीषु पारं नयाति असुर सुर ग्रथित गुण महिमनो निर्गुणस्येश्वरस्य सकल गुण वरिष्ठ पुष्पदन्ताभिधानो रुचिर्मलधुवृत्तैः स्तोत्रमेतच्चकार अहर हर नवध्यं धूर्जटैः स्तोत्रमेतत् पठति परं भक्त्या शुद्धचित्तः पुमान्यः स भवति शिवलोके रुद्रतुल्यस्तथात्रा प्रचुरतरधनायुः पुत्रवान् कीर्तिमांश महेशान्ना परो देवो महिम्नो ना परः स्तुतिः अघोरान्ना परो मन्त्रो नास्ति तत्त्वं गुरुः परम् दीक्षादानं तपस्तीर्थं ज्ञानं यागादिकः क्रियाः महिम्नः स्तव पाठस्य कलां नार्हति षोडशीं कुसुमदशन नामा सर्वगन्धर्वराजः शशिधरवर मौलैर् देवदेवस्य दासः स गुरुनिज महिम्नो ಭುವನಮಿದಂ ಕಾಶೀ ದಿವ್ಯ ದಿವ್ಯಂ ಮಹಿಮ್ನಃ ಸುರವರ ಮುನಿ ಪೂಜ್ಯಂ ಸರ್ವ ಮೋಕ್ಷೇಕ ಹೇತುಂ ಪಠತಿ ಯದಿ ಮನುಷ್ಯಃ ಪ್ರಾಂಜಲಿರ್ನಾನ್ಯಚೇತಾಃ ವ್ರಜತಿ ಶಿವ ಸಮೀಪಂ ಕಿನ್ನರೈಃ ಸ್ತೂಯಮಾನಃ ಸ್ತವನಮಿದಂ ಮಮೋಘಂ ಪುಷ್ಪದಂತ ಪ್ರಣೀತಂ ಶ್ರೀಪುಷ್ಪದಂತ ಮುಖ ಪಂಕಜ ನಿರ್ಗತೇನ ಸ್ತೋತ್ರೇಣ ಕಿಲ್ವಿಷಹರೇಣ ಹರಪ್ರಿಯೇಣ ಕಂಠಸ್ಥಿತೇನ ಪಠಿತೇನ ಸಮಾಹಿತೇನ ಸುಪ್ರೀಣೀತೋ ಭವತಿ ಭೂತಪತಿರ್ಮಹೇಶಃ ಸುಪ್ರೀಣೀತೋ ಭವತಿ ಭೂತಪತಿರ್ಮಹೇಶಃ ಇತ್ಯೇಷಾ ವಾಂಗ್ಮಯೀ ಪೂಜಾ ಶ್ರೀಮತ್ ಶಂಕರ ಪಾದಯೋಃ ಅರ್ಪಿತಾ ತೇನ ದೇವೇಶಃ ಪ್ರೀಯತಾಂ ಮೇ ಸದಾಶಿವಃ ತವ ತತ್ವಂ ನ ಜಾನಾಮಿ ಕೀದೃಶೋಸಿ ಮಹೇಶ್ವರ ಯಾದೃಶೋಸಿ ಮಹಾದೇವ ತಾದೃಶಾಯ ನಮೋ ನಮಃ ಏಕಕಾಲಂ ದ್ವಿಕಾಲಂ ವಾತ್ರಿಕಾಲಂ ಯಃ ಪಠೇನ್ನರಃ ಸರ್ವ ಪಾಪ ವಿನಿರ್ಮುಕ್ತ ಶಿವಲೋಕೆ ಮಹೀಯತೆ ಇತಿ ಶ್ರೀ ಪುಷ್ಪದಂತ ವಿರಚಿತಂ ಶಿವಮಹಿಮ್ನಃ ಸ್ತೋತ್ರಂ ಸಂಪೂರ್ಣಂ.